नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुके खातीर भाजप आनी काँग्रेस उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मंगळारा वेंचणूक कार्यालयांत सादर करतले. भारतीय जनता पक्षाच्या कोर समितीची बसका आयज मुखेलमंत्र्यांच्या येजमानके खाला जाली. फाल्यां गोंयांत जावपी नौदळ इन्वेस्टीचर सेरेमनी 2024 सुवाळ्यांत नौदळ मुखेली एडमिरल राष्ट्रपतींच्या वतीन शौर्य आनी विशिष्ट सेवा पुरस्कार भेटयतले. बरे कायदे चालीक लायल्यार देश आनी समाज उदरगत करपाक शकता, देखून कांय कायदे बदलपाची गरज आसा अशें उद्देगपती अवधूत तिंबलो हांणी म्हळां. आनी गोवंत विद्या निकेतनाचे वर्सुकी साहित्य पुरस्कार आयज जैतिवंतांक भेटयले. आतां पुराय खबरो. लोकसभा वेंचणुके खातीर भाजप आनी काँग्रेस उमेदवार मंगळारा उमेदवारी अर्ज भरतले. भाजपाचे दोनूय उमेदवार पल्लवी धेंपे आनी श्रीपाद नायक मंगळारा उमेदवारी अर्ज भरतले अशें भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हांणी म्हळां. जाल्यार काँग्रेसीचे दोनूय उमेदवार एडव्होकेट रमाकांत खलप आनी कॅप्टन विरियातो फर्नांडीस मंगळारा उमेदवारी अर्ज भरतले अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हांणी दिल्या. पल्लवी धेंपे सकाळी 11 जाल्यार दनपारां 12 श्रीपाद नायक अर्ज सादर करतले अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हांणी दिली. गोंयांत तिसऱ्या पांवड्याचेर 7 ह्या दिसा लोकसभा वेंचणुके खातीर मतदान जातलें. भाजपा वतीन उत्तर गोंयांतल्यान श्रीपाद नायक आनी दक्षीण गोंयांतल्यान पल्लवी धेंपे तशेंच काँग्रेसी वतीन उत्तर गोंयांतल्यान एडव्होकेट रमाकांत खलप आनी दक्षीण गोंयांतल्यान कॅप्टन विरियातो फर्नांडीस जाल्यार रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षा वतीन उत्तर गोंयांतल्यान मनोज परब आनी दक्षीण गोंयांतल्यान रॉबर्ट परेरा वेंचणुकेच्या आखाड्यांत आसात. वेंचणुके खातीर मंगळाराच्यान अर्ज भरपाची प्रक्रिया सुरू जाल्या. अर्ज भरपाच्या पयले दिसा एकाय उमेदवारान अर्ज सादर करूंक ना. 19 मेरेन अर्ज सादर करपाची मुदत आसा. 20 अर्जांची छाननी जातली. 22 ही अर्ज फाटी घेवपाची मुदत आसा. ह्या तिनूय पक्षांच्या उमेदवारांसयत आनी कितले अपक्ष उमेदवार वेंचणुकेच्या आखाड्यांत देंवतले ते 22 स्पश्ट जातले. इतले मजगतीं भाजपाचे उमेदवार मंगळारा अर्ज भरतले ताका लागून आरजीपीन 15-18 उमेदवारी अर्ज सादर करपाचो निर्णय घेतला अशें पक्षाचे संस्थापक तशेंच उत्तर गोंयचे उमेदवार मनोज परब हांणी सांगले. आतांच हातांत आयिल्ले खबरे प्रमाण उत्तर गोंयचे काँग्रेसीचे उमेदवार एडव्होकेट रमाकांत खलप आनी दक्षीण गोंयचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडीस ह्या दोगांकूय आयज काँग्रेस पक्षान उमेदवारीचो बी फॉर्म दिला. हो फॉर्म दिवपाचो सुवाळो काँग्रेसीचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकार हांच्या घरा जालो. काँग्रेसीचे दोनूय उमेदवार सोमारा वा मंगळारा उमेदवारी अर्ज दाखल करतले अशी माहिती काँग्रेसीच्या सुत्रांनी दिल्या. काँग्रेसीन उभे केल्ले दोनूय उमेदवार बरे आसात आनी हे वेंचणुकेंत ते जिखपाची खात्री आसा. हात बदलेगा हालत हो काँग्रेसीचो नारो आनी तो गोंयांतूय खरो थारतलो अशी आस्त पाटकार हांणी उक्तायल्या. दोनूय सुवातेर काँग्रेसीच्या उमेदवारांक लोकांचो बरो प्रतिसाद मेळटा असो दावो पाटकर हांणी केला. भारतीय जनता पक्षाच्या कोर समितीची बसका आयज मुखेलमंत्र्याच्या येजमानके खाला जाली. भाजपाचो दुसऱ्या टप्प्यातलो प्रचाराची सुरुवात प्रचार तयारी हांचो निळा हे बसकेन घेतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची दक्षिण गोंयांत कुडचड्यार लोकसभा वेंचणुकेच्या प्रचाराची जाहीर सभा जावपाची शक्यताय मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी उक्तायल्या. तशेंच प्रचाराच्या स्टार कंपेनरांची वळेरी निश्चीत जाल्या. उमेदवारी अर्ज भरले उपरांत गोंयच्या दोनूय उमेदवारांचो प्रचार करपा खातीर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, स्मृती इराणी, आशिष सूद, देवेंद्र फडणवीस, सीटी रवी, अभय पाटील अशे वट्ट 40 स्टार कंपेनर गोंयांत येतले अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष तशेंच राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हांणी दिली. नौदळ मुखेली एडमिरल आर हरिकुमार फाल्यां गोंयांत जावपी नौदळ इन्वेस्टीचर सेरेमनी 2024 सुवाळ्यांत राष्ट्रपतींच्या वतीन शौर्य आनी विशिष्ट सेवा पुरस्कार भेटयतले. नौदळ तळ आयएनएस हंसात शौर्य नेतृत्व वेवसायीक कर्तृत्व आनी उचेले दर्जाचे सेवेचे प्रदर्शन केल्ल्या नौदळ जवानांचो भोवमान करपा खातीर हो सुवाळो आयोजीत केला. ह्या सुवाळ्यांत नौदळ शौर्य पदकां, नवसेना कर्तव्यनिश्ठ पदकां आनी खास सेवा पदकां सयत पुरस्कार भेटयतले. ह्या सुवाळ्यांत नौदळ कर्मचारी एडमिरल दळाचे मुखेली उड्डाण सुरक्षेक चालना दिवपा खातीर कॅप्टन रवी धीर यादस्तीक भांगरा पदक आनी शस्त्र सुदारणा आनी इलेक्ट्रीकल अभियांत्रिकी मळावेले संशोधना खातीरचे लेफ्टनंट व्ही के जैन यादस्तीक भांगरा पदक लेगीत भेटयतले. कार्यावळीची सुरुवात संचलनान जातली. भारतीय नौदळाच्या वडील अधिकाऱ्यासयत पुरस्कार रेतीवंदांची घरची हे कार्यावळीत वाटेकार जातली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
Three steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, do gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
बरे कायदे चालीक लायले जाल्यार देश आणि समाज उदरगत करपाक शकता, देखून काय कायदे बदलपाची गरज असा असे मत उद्योगपती अवधूत तिंबलो हांणी उक्तायले. मडगांवां श्री तिंबलो इश्ट परिवारा वतीन 75व्या वाडदिसा निमतान जाल्ल्या तांच्या वावराच्या भोवमान सुवाळ्यांत ते उलयताले. 150 वर्सांचो मिनरल कोड काढून उडयलो, आतां सगळ्यांक समानताय दिवपी समान नागरी कायदो कायम आसा, ताका लागून गोंयांत शांतताय नंता. हो कायदो देशभरांत लागू करतात हे खातीर प्रधानमंत्र्यांक परबी दिवपाक जाय. फुडारांत बरो मिनरल कोड आयलो जाल्यार भारतांत बरें मायनींग जावपाक शकता अशें तिंबलो हांणी मुखार म्हळां. आपल्या उलोवपांतल्यान आपले जिणेपट सगळ्या मुखार दवरतना तांणी सांगले की मडगांवांत जावपी ही कार्यावळ म्हळ्यार मडगांवचे नोबेल पुरस्कार आसा. ब्रिटिशांक विरोध करप्यांक ख्यास्त करपा खातीर कायदे केल्ले ते अजून लेगीत वापरतात. बऱ्या कायद्याक लागून समाज आणि देश फुडें वचपाक शकता, ताका लागून कांय कायदे बदलपाची गरज आसा अशें तिंबलो हांणी आपल्या उलोवपांतल्यान सांगलें. गोंयची अस्मिताय सांबाळपा खातीर आणि संवसारांत पावपा खातीर श्री तिंबलो हांणी मोलाचें योगदान दिलें आणि फुडारांतूय गोंया खातीर वावुरपाची आपली धडपड आसा अशें तांणी मुखार स्पश्ट केलें. संगीत, साहित्य, शिक्षण, उद्देग अशा सांस्कृतिक आणि सामाजिक अशा साबार मळांचे श्री तिंबलो हांणी मोलादीक वावर केला ताची दखल घेवन आणि जाण दवरून ताचो हो 75वो वाडदीस इश्ट परिवाराच्या वतीन मनयलो. ह्या भोवमान सुवाळ्याक दत्ता दामोदर नायक, अरविंद भाटीकार, अंजू तिंबलो, एडवोकेट क्लिओफात आल्मेदा, माधव कामत, एडवोकेट जिलमन परेरा आदी मानेस वेदीचेर हाजीर आशिल्ले. मडगांवची सगळ्यांत पोरणी आणि नामनेची संस्था आशिल्ल्या गोमंत विद्या निकेतनाचे वर्सुकी साहित्य पुरस्कार आयज जैतिवंतांक भेटयले. हो पुरस्कार भेटवण सुवाळो सध्या मडगांवांत गोमंत विद्या निकेतनांत चालू आसा. अंदू वर्साचे हे पुरस्कार वळेरीन दीपक गोविंद प्रभुदेसाय हांकां तांच्या लवलाहो ह्या कविता संग्रहा खातीर, श्रीपाद गोविंद देसाय हांकां तांच्या गोमंतकीय प्रज्ञावंत ह्या चरित्रात्मक पुस्तका खातीर, जाल्यार जितेंद्र फडते हांकां तांच्या थरार ह्या नाटकाच्या पुस्तका खातीर भेटयल्यात. नामनेचे कवी हेमंत जोगळेकर हांचे हस्तुकीं जैतिवंतांक हे पुरस्कार भेटयल्यात. हो सुवाळो सध्या मडगांवांत चालू आसा. पणजेच्या समाजोन्नती संघटनेच्या वतीन फाल्यां इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा सभाघरांत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हांचे जयंती निमतान खाशेली कार्यावळ जातली. ही कार्यावळ सांजेच्या 4:30 वरांचेर जातली. कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तशेंच गोंय राज्याचे लोकायुक्त अंबादास जोशी हाजीर रावतले, जाल्यार आदले सनदी अधिकारी दौलतराव हवालदार हे कार्यावळीची येजमानकी चलयतले. पत्रकार राजू नायक खाशेले सोयरे म्हणून उपस्थित रावतले. कार्यावळीत वडील पत्रकार तशेंच समाजसेवक रमेश कोळवाळकर आणि दलित कार्यकर्ते आनंद कवळेकर हांकां समाजमित्र ह्या पुरस्कारान भोवमानीत करतले. तेचपरी संघटनेच्या वाटचाल ह्या स्मरणिकेचें लोकार्पण ह्या वेळार जातलें. वाटचाल ही स्मरणिका नामनेचे गांधीवादी फुडारी सुटके जुजारी ज्ञानपीठकार तशेंच संघटनेचे बरे मागपी रवींद्रबाब केळेकार हांकां अर्पण केल्या. हवामान खात्यान फुडले 7 दीस कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सियस उरपाची शक्यताय उक्तायल्या. ह्या काळांत गोंयांत गरमेच्या लाळाची शक्यताय नाशिल्ल्याचें खात्यान स्पश्ट केलें. अशें तरी जाहीर केल्लें आसलें तरी राज्यांत हीट इंडेक्स म्हळ्यार सध्या जाणवपी तापमान 40 ते 50 अंश आसपाची शक्यता खात्यान उक्तायल्या. मजगतीं शुक्रारा पणजे कमाल 33.5 अंश आणि किमान 24.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्या, जाल्यार मुरगांवां कमाल 33.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्या. वाऱ्याचो वेग वराक 45 ते 55 किलोमीटर मेरेन वचपाची शक्यताय आशिल्ल्यान नुस्तेमाऱ्यांनी दर्यांत वचचें न्हय अशें आवाहन खात्यान केलां. आणि खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुके खातीर भाजप आणि काँग्रेस उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मंगळारा वेंचणूक कार्यालयात सादर करतले. भारतीय जनता पक्षाच्या कोर समितीची बसका आयज मुखेलमंत्र्याच्या यजमानके खाला जाली. फाल्यां गोंयांत जावपी नौदळ इन्वेस्टिचर सेरेमनी 2024 सुवाळ्यांत नौदळ मुखेली एडमिरल राष्ट्रपतींच्या वतीन शौर्य आनी विशिश्ट सेवा पुरस्कार भेटयतले. बरे कायदे चालीक लायल्यार देश आनी समाज उदरगत करपाक शकता, देखून कांय कायदे बदलपाची गरज आसा अशें उद्देगपती अवधूत किमला हांणी म्हळां. आनी गोमंत विद्या निकेतनाचे वर्सुकी साहित्य पुरस्कार आयज जैतिवंतांक भेटयले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.